शेतकरी हा जगाचा पोशिंदा. जर तो सुखी राहिला तरच आपण सुखी राहू. पण गेल्या काही वर्षात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. शेतीपायी झालेल्या कर्जाचा आणि दुष्काळाने आटलेल्या शेतीचा भार सहन न झाल्याने शेतकरी आत्महत्या ही एक गंभीर समस्या होऊन बसली. पण आपले राजेश पवार यांनी याची दखल घेत या दुःखी कुटुंबांच्या घरात काही सुखाचे क्षण आणण्यासाठी स्वतःच्या घरी दिवाळी साजरी न करता त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. दिलेल्या आकृतींचं नीट निरीक्षण करा व बुधाच्या परम इनांतराचा प्रकार ओळखा. योग्य आकृती पुढे अचूक उत्तर माऊसनं खेचून न्या. बुधाचं परम इनांतर पश्चिम, बुधाचं परम इनांतर पूर्व. रोहिणीची तेजस्विता प्रत 0.86 आहे, चित्राची 0.98 आणि स्वातीची -0.06 आहे. या तीन नक्षत्रांपैकी सर्वात तेजस्वी नक्षत्र स्वाती हे आहे.